मागे फक्त 3 दिवस आमच्या ऑफिसमधलं इंटरनेट बंद होतं. मोबाईलच्या इंटरनेटवरती काम करावं लागत होतं, म्हणजे ॲटलिस्ट तेवढं इंटरनेट तरी होतं. पण जेव्हा कम्प्युटरवरती इंटरनेट सुरू झालं, अगदी उन्हाळ्यामध्ये पाणी आल्यासारखं, 10 दिवसांनंतर लोक त्याच्याकडे धावत सुटले आमच्या ऑफिसचे सगळे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है MH935 में. और बात ऐसी है ना कि इंटरनेट जो है हमारे देश में सबसे सस्ता मिलता है पूरी दुनिया से अगर कंपेयर किया जाए तो. इसीलिए तो पिछले 4 सालों में 56% म्हणजे 56% इंटरनेटच्या वापरामध्ये वाढ झालेली आहे. आणि सगळ्यात जास्त इंटरनेट वापरणारे किंवा त्याच्यावरती नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात बघणारे लोक आपल्या भारतामध्ये आहेत. आता हे जे इंटरनेट आहे ना, जी अगदी आपली मूलभूत गरज झाल्यासारखी वाटते आपल्याला, या बाबतीत नांदेडकरांचं काय म्हणणं आहे?
मूलभूत गरज तर आहेच, कारण कसं त्यावरून आपण एका कोणतेही प्रोजेक्ट वगैरे बनवू शकतो, त्यावरून आपण भारताची प्रगती करू शकतो, स्वतःची प्रगती करू शकतो. आणि जे डिजिटलायझेशन झाले ते इंटरनेटवर इंटरनेटच्या बेसवरच झाले.
इंटरनेट अवेलेबल नसेल तर काय होईल?
इंटरनेट अवेलेबल नसेल तर जसं की डोळे असून डोळे नसल्यासारखं होईल.
खरंच म्हणजे इंटरनेट जर का नसलं आपल्या घरामध्ये, आपण कुठेही काहीही गोष्ट विचारण्यासाठी किंवा काही प्रश्न आपल्या डोक्यात पडला ना, पहिला आपण जातो गुगल भैयाकडे आणि त्याला विचारतो की दादा याचं उत्तर काय आहे, याचं माझं काय सोल्युशन आहे, तू सांग. जरी त्याचं उत्तर आपल्या आसपासच अवेलेबल असलं तरी सुद्धा आपल्याला गुगल करून त्याचं उत्तर घेण्याची सवय लागली आहे, इतकी जास्त आपण इंटरनेटच्या आहारी गेलेलो आहोत. आता ही आपली मूलभूत गरजांपैकीच एक झाली आहे की काय असा प्रश्न माझ्या डोक्यात पडलाय. तुमचं या बाबतीत म्हणणं काय आहे मला सांगा की इंटरनेट आपली मूलभूत गरज झाली आहे का हो. 9607007935 सगळ्यात सोपा उपाय आहे कॉल करून सांगायचं. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.